प्रश्न क्रमांक 20, सर्वत्र समानता आणणे म्हणजे समाजवाद आणणे याला हिंदू तत्वज्ञानाचा विरोध आहे का?
समाजवादाचा जो ध्येयवाद आहे त्याला हिंदू तत्वज्ञानाचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही. उलट ध्येयात्मक समानतेचा पहिला पुरस्कार हिंदू धर्मानेच केला आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात् ही प्रार्थना हिंदूंचीच आहे. कुणीही कोणतेही धर्मकृत्य वैयक्तिकरित्या स्वतःच्या घरी केलं तरी धर्मकृत्याच्या शेवटी प्रार्थनेचा मंत्र वरीलप्रमाणे असतो. माझ्या कामनेप्रमाणे विशिष्ट फलप्राप्तीसाठी धर्मकृत्य केले असतानाही सार्वजनिक पैशानं केलेलं सामाजिक गणेशोत्सवासारखं हे कृत्य नव्हे. हां, मी सर्वांच्या सुखसमाधानाच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करून धर्मकृत्याची सांगता करतो. प्रतिदिनी केल्या जाणाऱ्या धर्मकृत्याचा संकल्पही सर्वेषाम अविरोधेनं असाच असतो. अलीकडे आपण वापरतो तसा पुष्कळांचे पुष्कळ सुख असा शब्दप्रयोग आपल्या धर्मानं केलेला नाही. पुष्कळांचे पुष्कळ नाही तर सगळ्यांचं सगळं सुख आपल्याला अभिप्रेत आहे. ही सुखकल्पना हितावर आधारलेली असल्यानं, म्हणजेच ती हितरूप असल्यानं, योग्यता संस्कारानं आणि उचित नियमनानं हे साधणं शक्य आहे. दोन व्यक्तींच्या सुखाच्या कल्पनेनं त्याच्यामध्ये विरोध येऊ शकतो पण दोघांच्या हितकल्पनेत कधीही वैर संभवत नाही. हित ही गोष्ट नैसर्गिक आहे. सुखाची कल्पना ही माणसाने कृत्रिमरित्या वाढवलेली आहे. हे असं असल्यामुळं समाजवादाचं जे ध्येय आहे तेच आपलेही आहे, प्रथमपासून आहे. त्यामुळे आपल्या हिंदू तत्वज्ञानाशी त्याचा विरोध संभवत नाही. या ध्येयापर्यंत कसं जाऊन पोचावं, त्यासाठी परिस्थिती कशी असावी, समाजरचना कोणती असावी याचा विचार करावाच लागेल. चातुर्वर्ण्य कल्पना स्वीकारून आपल्या संस्कृतीने तो प्रश्न समाधानकारकरित्या सोडवलेला आहे.